नमस्कार, आकाशवाणी पणजी, हांव अक्षता छत्रे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. दक्षिण विभागीय परिषदेची 31वी बसका आयज चेन्नय लागसरच्या महाबलीपुरम हांगा केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांच्या अध्यक्षतेखाला जाली. हे बसकेन तमिळनाडू, कर्नाटक, केरळम आणि आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री, तेलंगणाचे उपमुख्यमंत्री तसेच पुदुचेरी आणि अंदमान निकोबार जुव्याचे लेफ्टनंट गव्हर्नर आणि वेगवेगळ्या मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी हजर आशिल्ले. या बसकेन महत्वाच्या आंतरराज्य प्रश्नांचेर अंतर्गत सुरक्षा, उद्देगीक उदरगत, शिक्षण आणि भलायकी सेवा हांचेर चर्चा झाली. तशेंच बायलां आणि भुरग्यां आड जाल्ल्या गुन्ह्यांची बेगीन चौकशी आणि निवाडो करपा खातीर स्थापन केल्ल्या फास्ट्रॅक न्यायालयांच्या प्रगतीचोय तांच्यांनी नियाळ घेतलो. आणि प्रादेशिक उदरगती खातीर केंद्र सरकार आणि राज्यांमदी सहकार्याचेर भर दिलो. आयज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हाणी आदले प्रधानमंत्री राजीव गांधी हांकां तांच्या जयंती निमतान श्रद्धांजली दिली. तशेंच देशाची भक्ती, सेवा आणि भौशीक जिणे खातीर तांणी दिल्ल्या योगदानाचोय उगडास केलो. ह्या वेळार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणी आदले प्रधानमंत्री राजीव गांधी हांकां श्रद्धांजली दिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि तांचो जपानी समकक्ष सिंजोरी कोइजुमी हांणी आयज नवी दिल्लीन जाल्ले भारत जपान संरक्षण मंत्र्यांच्या बसकेचे सहअध्यक्षपण केले. दर्यावेल्या सुरक्षा सहकार्याविषयी दोनूय फुडाऱ्यांनी समन्वय पत्राचेर स्वाक्षरी करून रणनीती, आत्मविश्वास निर्माण करप, संयुक्त लष्करी सराव आणि मेक इन इंडिया संरक्षण उपक्रमांचेर चर्चा केली. हे वेळार संरक्षण मंत्र्यांनी सांगले,
जरूर आते हैं कि कठिन समय में भारत किसी भी जरूरी असिस्टेंस, रिलीफ और सपोर्ट प्रोवाइड करने के लिए पूरी तरह से दृढ़ संकल्पित है. हमारे दोनों देशों के संबंध साझे लोकतांत्रिक मूल्यों, परस्पर सम्मान और एक पुराने सिविलाइज्ड कनेक्ट पर आधारित हैं. अगले वर्ष हम अपने डिप्लोमेटिक रिलेशंस के 75 ईयर्स मनाएंगे और इन वर्षों के दौरान हमारी यह दोस्ती सिर्फ हमारे दोनों देशों के लिए ही नहीं बल्कि पूरे इंडो पैसिफिक क्षेत्र में स्टेबिलिटी, रेजिलियंस और रूल्स बेस्ड ऑर्डर का एक कॉर्नर स्टोन बन गई है.
जपानान हालीच जाल्ल्या भूंयकापाविशी दुःख उक्तायतना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी मुक्त आणि नेमांचेर आधारिल्लो भारत पॅसिफीक सुनिश्चित करपा खातीर दोनूय लोकशाय देशांनी वांटून घेतिल्ली जापसालदारकी रेखांकीत केली. जाल्यार कोइजुमी हांणी भारतीय सशस्त्र दळांच्या वेवसायिकपणाची तोखणाय केली आणि प्रादेशिक शांतताये खातीर तांची परस्पर वचनबद्धताय नदरेक हाडली. वंदे मातरमाची फकत दोन एरिया गावपाच्या काँग्रेसीच्या निर्णयाचेर केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी खर टिका करून तांकां तुष्टीकरणाचे राजकारण आणि वोट बँकेचे राजकारण असे म्हणताना सांगले,
देश की जनता को अपील करना चाहता हूं कि एक बार इस देश ने गलती करी थी वंदे मातरम के दो टुकड़े होने देने की और एक गलती के गंभीर परिणाम हमने भुगते हैं. अब देश की जनता एकजुट हो और कांग्रेस पार्टी के इस फैसले के खिलाफ आवाज बुलंद करे कि अब इस देश में तुष्टीकरण की राजनीति नहीं चलेगी. आजादी के 80 साल के बाद 1937 में जो फैसला कांग्रेस ने किया था, जिसको नरेंद्र मोदी जी ने सुधारा है, उसके सामने का कोई विरोध इस देश की जनता नहीं सहन करेगी.
दशका पयली या गीताची इतिहासिक विभागणी जाले उपरांत केंद्र सरकारान अधिकृत कायदेशीर मान्यताय दिवन ते सुदारला अशे घरमंत्र्यांनी म्हळा. या आरोपांक जाप दितना काँग्रेसीचे खासदार के सी वेणुगोपाल हांणी 1937 सावन हे गीत गावपाच्या पक्षाच्या परंपरेचो बचाव केलो. तशेंच हे गीत काँग्रेसी खातीर राजकीय साधन न्हय जाल्यार भावनीक दायज आसा अशें तांणी स्पश्ट केलें. हालीच दिल्लीन विद्यार्थी निदर्शकांचेर पुलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बळगे चड वापरल्याचो आरोप, तशेंच पुलीस कर्मचाऱ्या आड जाल्ल्या हिंसाचाराची चौकशी करपा खातीर सर्वोच्च न्यायालयान आदले न्यायाधीश न्यायमूर्ती आर सुभाष रेड्डी हांच्या फुडारपणाखाला 5 वांगड्यांची उच्च पातळीची चौकशी समिती स्थापन केल्या. हवामान. भारतीय हवामान खात्याच्या अदमासाप्रमाण फाल्यां छत्तीसगड आणि उदेंत मध्य प्रदेश हांगा व्हड पावस पडपाची शक्यताय असून या वाठारांखातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. तशेंच फुडल्या 2 दिसांत उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, ओडिसा, सिक्कीम आणि उपहिमालयन अस्तन बंगाल या वाठारांनी व्हड प्रमाणात पावस पडपाचो अदमास असून राजस्थान, झारखंड आणि आंध्र प्रदेशात वादळी वाऱ्या वांगडा गडगड येवपाची शक्यताय असा. खेळ. बॅडमिंटनात ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही भारतीय बायलांची जोडी नवी दिल्लीन चालू असलेल्या BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपात क्वार्टर फायनलीन पावल्या. या भारतीय जोडयेन तोखणायची कामगिरी करून जपानाक हारयला. इतल्यान या खबरापत्र सोपले. आमचे मुखावयले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 मिनटांचेर. नमस्कार.